सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथकाचे फाउंडर मेंबर्स कुणाल भोसलेजी, सागर चौधरीजी दोघांची आपल्या गप्पा सुरू आहेत. आणि कुठचंही पथक फॉर्म करायचं म्हटलं की अडचणी बऱ्याच येत.
आता पथक चालू केल्यानंतर 8 दिवसानंतर 4 दिवसानंतर बऱ्याच अडचणी आल्या.
बरोबर.
पण असं नाही की 1 तारखेला पथक चालू झालं आता 31 तारखेपर्यंत आम्ही निवंत आहोत.
बरोबर.
नाही, पण आम्हाला आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा म्हणजे त्रास नाही, पण आम्हाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट गेले.
आवाज खूप
होत होता, पण आम्हाला कोणत्या तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांचा काही त्रास नव्हता. फक्त असतात काही विघ्न संतोषी लोक, विघ्न संतोषी लोक असतात. अशा प्रत्येक पथकासाठी आहेत ते. आता जे जे प्रोग्राम हे सगळे ऐकतायत त्यांच्या मनात ते कुठेतरी पाल चुकचुकली असेल.
खरं
कुणाल बोलतोय ते खरं बोलतोय. हा त्रास आम्हाला सुद्धा झालेला आहे आणि हा प्रत्येक पथकाला त्रास झालेला आहे.
बरोबर बरोबर.
त्यामुळे अशी एक विघ्न संतोषी लोक होती की जेणेकरून आम्हाला एक फक्त पोलीस स्टेशनला हजेरी लावणं जे रोजचा प्रकार होता.
अच्छा.
ते आमच्यासाठी चालू झालं होतं.
बर बर बर.
शाळेनी तर मदत केलीच, पण आम्ही इनफॅक्ट जेव्हा रोज पोलीस किंवा जेव्हा जेव्हा कंप्लेंट व्हायच्या जेव्हा जेव्हा आम्ही जायचो त्याचबरोबर आमच्या बरोबर आम्ही तिघच नाही जायचो, आमच्या बरोबर त्या बॅचची लोक सुद्धा यायची. म्हणजे अगदी 68 वर्षाच्या आमच्या आजी आहेत.
हो हो.
परत एक 53 वर्षाच्या एका आजी आहेत. त्या दोघी जणी आमच्या बरोबर यायच्या.
बर बर.
तुम्ही तिघांचं हे तुमच्या तिघांचं नाही, नाव वी आर अ फॅमिली. जी काय अडचण असेल ती आमची अडचण आहे.
बरोबर.
आम्ही आपण सगळ्यांनी मिळून तिथं जाऊन सगळे ती अडतली अडचण मांडूया की आम्ही हे सगळं संस्कृती जोपासण्यासाठी करतोय.
क्या बात आहे, क्या बात आहे. डेफिनेटली या गोष्टीची खरंच गरज असते. नाशिक अशी लोक जोपर्यंत तुमच्या सोबत येत नाही, मला वाटत तोपर्यंत इतकं सुंदर स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकतं.
अगदी अजिबात नाही.
सपोर्ट लोकांचा मिळाल्याशिवाय, आपले लोकांचं मिळाल्याशिवाय या गोष्टी नाही होऊ शकत. मॉर्निंग नंबर वन मध्ये या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.